आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशाची 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्यात राज्यातील महिला उद्योजकांचा मोठा वाटा असेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास। राज्यातल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याला आजपासून सुरुवात। पुण्यात आयोजित 67व्या आकाशवाणी संगीत संमेलनाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। आणि राज्याच्या विविध भागात थंडीची चाहूल, जळगावमध्ये पारा 10 अंशांवर। भारतातील सर्वाधिक नोंदणीकृत स्टार्टअप्स राज्यातील असून यातील 45% स्टार्टअप्स महिलांच्या नेतृत्वाखालील आहेत आणि ही बाब अभिमानाची असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। मुंबईतील एसएनडीटी महिला महाविद्यालयाच्या इनोव्हेशन महाकुंभ 2025 उद्घाटन कार्यक्रम फडणवीस यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते। महिलांसाठी स्वतंत्र विद्यापीठ सुरू करणारे भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यापीठामार्फत केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या सहकार्यानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। भारताच्या 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याच्या उद्दिष्टात राज्यातील महिला उद्योजकांचा मोठा वाटा असेल असं सांगताना नाविन्यपूर्ण कल्पना असणाऱ्या प्रत्येकाला नवउद्योजक बनण्याची संधी असेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला। कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा या कार्यक्रमाला उपस्थित होते। बिहार विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्याचा प्रचार काल संपला। या टप्प्यासाठी उद्या मतदान होणार असून 14 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे। दरम्यान पहिल्या टप्प्यात 65.8% मतदान झालं आहे। राज्यातल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याला आजपासून सुरुवात होणार आहे। 17 नोव्हेंबरपर्यंत हे अर्ज भरता येणार आहेत तर 18 नोव्हेंबर रोजी अर्जांची छाननी होणार आहे। अर्ज मागे घेण्याची मुदत 21 नोव्हेंबर ही असून उमेदवारांची अंतिम यादी 26 नोव्हेंबर रोजी जाहीर केली जाणार आहे। या निवडणुकीत एकंदर 1,07,03,576 मतदार, 6,859 सदस्य आणि 288 अध्यक्षांची निवड करतील। मतदान 2 डिसेंबर रोजी तर मतमोजणी 3 डिसेंबर रोजी होणार आहे। 67व्या आकाशवाणी संगीत संमेलनाचं उद्घाटन काल पुण्यात ज्येष्ठ गायक पंडित उल्हास कशाळकर आणि ज्येष्ठ उद्योजिका मालती कलमाडी यांच्या हस्ते झालं। केंद्र सरकारचं सांस्कृतिक कार्य मंत्रालय आणि प्रसार भारती यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या संमेलनात विदुषी ज्योती हेगडे यांचं रुद्रवीणा वादन, पंडित मोहन श्याम शर्मा यांचं पखवाज वादन तसंच विजयकुमार गायकवाड आणि सहकार्यांनी सादर केलेल्या मराठी लोकसंगीताच्या सादरीकरणाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। सुनीताबाई देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रत्नागिरीत आयोजित करण्यात आलेल्या 3 दिवसांच्या विशेष उपक्रमाचा समारोप काल झाला। काव्यवाचन, अभिवाचनाच्या स्पर्धा, पुस्तक प्रदर्शन, सामाजिक संस्थेला पुरस्कार असे विविध कार्यक्रम यात राबवण्यात आले। या कार्यक्रमाबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून।
लेखन, अभिनय, नृत्य अशा कला स्वतःकडे असूनही सुनीताबाई आयुष्यभर वावरल्या त्या पु ल देशपांडे यांच्या गृहिणी सखी सचिव म्हणूनच आहे। मनोहर तरी या पुस्तकातून सुनीताबाईंनी जी एक धिटाई दाखवली आणि दिली त्यानंतर पुष्कळ लेखक आणि कलावंतांच्या पत्नींची अशी आत्मपर लेखनं प्रसिद्ध झाली। साधन शुचिता आणि कलेवरची अंतिम निष्ठा या दोन मूल्यांच्या सहाय्याने त्यांनी अतिशय निरलसपणे गृहिणीपण आणि सचिवपण पार पाडलं असं निरीक्षण प्रसिद्ध लेखिका मंगला गोडबोले यांनी नोंदवलं। निर्मिक हा कलाक्षेत्राचा आधार असून त्यांच्या हक्कांची पायमल्ली करण्याचा अधिकार कोणालाही नाही असं सांगत त्यांनी लेखक कलावंतांच्या स्वामित्व हक्कांसाठी महत्वपूर्ण लढा दिला। कितीतरी लेखकांची जन्मशताब्दी होते मात्र लेखक पत्नीची जन्मशताब्दी होण्याचा योग दुर्मिळ आहे असे उद्गार गोडबोले यांनी काढले। आहे मनोहर तरीची तात्विक समीक्षा करण्याचे प्रयत्न या जन्मशताब्दी वर्षात तरी अभ्यासक आणि विद्यार्थ्यांकडून व्हायला हवेत अशी अपेक्षा लेखक प्रवीण बांदेकर यांनी व्यक्त केली। एकंदरीतच हा उपक्रम सुनीताबाई आणि पुलंच्या पैलूंची चर्चा करणारा, स्मृती जागवणारा आणि त्यानिमित्ताने साहित्य चळवळीला नवी प्रेरणा देणारा ठरला। आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी।
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त ललित पौर्णिमा हा सोहळा शनिवारी रात्रभर मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याबद्दल आकाशवाणीशी बोलताना ललित कला केंद्राचे प्रमुख डॉ प्रवीण भोळे म्हणाले,
विद्यापीठाच्या आवारात चैतन्य निर्माण करणं, सर्व विद्यार्थ्यांनी कलेचा आस्वाद घेणं आणि आजकालच्या आभासी मनोरंजनाच्या आहारी गेलेल्या जगामध्ये प्रत्यक्ष प्रयोगांची अनुभूती घेणं या उद्दिष्टाने 5 वर्षांपासून ललित पौर्णिमा उत्सव साजरा होतो आणि त्याला विद्यापीठातील विद्यार्थी व पुणेकर रसिक भरभरून प्रतिसाद देतात. कालच्या ललित पौर्णिमा उत्सवाला देखील जवळजवळ 700 प्रेक्षक हजर होते. यामध्ये भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकार कथक, भरतनाट्यम, सत्रिय, भारतीय शास्त्रीय संगीत प्रकार, त्याच्यामध्ये गायन आलं, वाद्यवादन आलं, काही एकल नाटकं आणि काही नाट्यप्रयोग यांचं सादरीकरण ललित कला केंद्राच्या आजी आणि माजी विद्यार्थ्यांनी सादर केलं.
हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका हा नेहमी दुष्काळी भाग, पण याच तालुक्यातील पाटसरा गावातील सनी सुभाष फुलमाळी या युवकाने बहारीनमध्ये झालेल्या आशियाई युवा कुस्ती स्पर्धेत 60 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. प्रतिकूल परिस्थितीला चितपट करून अल्पवयातच त्याने देशाचं नाव जागतिक पातळीवर उंचावलं. झोपडीत वाढलेला सनी पाटसरा ते सुवर्णपदकाच्या प्रवासात आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाला,
कुस्तीची सुरुवात माझ्या आजोबापासून झालेली आहे. मग आम्ही तिघ भाऊ, आम्हाला तिघांनाही फार आवड होती, पप्पांना आवड होती की माझ्या तिघही पोरांना कुस्ती म्हणजे पहिल्यांदा करायचे. म्हणून आम्ही लग ते रायबा तालीम, जिथं फी बी काहीच नव्हती, आम्ही तिथं गेलो. तिथं मी वर्षभर साधा शिवराग पिसऱ्यांच्या हाताखाली राहिलो. मग त्यांनी थोडं शिकवलं, पप्पाला म्हणले की हे मुलगा पुढे भविष्यात चांगलं होऊ शकतो म्हणून ह्याला चांगल्या तालमीत पाठवा. तर त्यांनी मला जांताराजा कुस्ती केंद्र म्हणजे संदीप पप्पा भोंडे आमच्या वस्ता यांच्याकडे पाठवलेले. 7-8 वर्षापासून मी त्यांच्या पशीचे. मग माझं सगळं प्रॅक्टिस सकाळी ते 4 वाजता उठून माझी प्रॅक्टिस बिक्टिस सगळं म्हणजे काय असेल ते सगळं संदीप पप्पा भोंडेच करतात. म्हणजे थोडक्यात हे मेडल जे भेटले हे संदीप पप्पांमुळेच भेटलेले. यात सगळ्यात अगोदर तर माझं मेडल कुमार महाराष्ट्र केसरीला बसलेलं गोल्ड, मग त्यानंतर माझं मेडल नॅशनल सिल्वर मेडल अगोदर माझं एक, मग त्यानंतर आता एशियन युथ गेम्स मध्ये माझं सुवर्णपदक.
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात महामेट्रोला हरियाणामधील गुरुग्राम इथं झालेल्या 18व्या अर्बन मोबिलिटी इंडिया या राष्ट्रीय परिषदेत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट प्रदर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्री मनोहर लाल यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महामेट्रोनं केलेल्या उत्कृष्ट सादरीकरणाची, नाविन्यपूर्ण प्रदर्शनाची आणि माहितीच्या प्रभावी प्रसारणाची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीला वर्ल्ड इनोव्हेशन अँड चेंज मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व आणि प्रभावी जनसंपर्क क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या 28 जानेवारी रोजी इटलीमधल्या रोम इथं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत या पुरस्काराचं वितरण होणार आहे. महापारेषणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ संजीव कुमार यांनी यशाचं श्रेय जनसंपर्क विभाग आणि त्यांच्या सांघिक कामगिरीला दिलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून जनसंपर्क विभाग नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. आयसिस दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून गुजरातमधल्या दहशतवाद विरोधी पथकानं गांधीनगरमध्ये अदलाज इथून काल 3 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून शस्त्र जप्त केली. ते देशाच्या विविध भागात हल्ला करण्याचा कट रचत होते. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. नंदुरबारमध्ये अक्कलकुवा तालुक्यातल्या देवगुई घाटात शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून 2 विद्यार्थी ठार झाले तर 50 पेक्षा जास्त विद्यार्थी जखमी झाले आहेत. दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी गेलेले आदिवासी समुदायाचे विद्यार्थी या बसमधून आश्रमशाळेत परतत होते, मात्र चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस खोल दरीत कोसळली. जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून त्यापैकी 2 ते 3 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. हवामान. राज्याच्या विविध भागांमध्ये थंडीची चाहूल लागली आहे. जळगावमध्ये तापमानाचा पारा 10 अंशांवर आला होता तर नाशिकमध्येही 12 ते 13 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. येत्या 2 दिवसात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाची 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्यात राज्यातील महिला उद्योजकांचा मोठा वाटा असेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. राज्यातल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याला आजपासून सुरुवात. पुण्यात आयोजित 67व्या आकाशवाणी संगीत संमेलनाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि राज्याच्या विविध भागात थंडीची चाहूल, जळगावमध्ये पारा 10 अंशांवर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.